फॅक्टर कमी होत आहे. आम्ही गेलो त्यांच्याशी, तसं चालतंच राहायचं. परचेसची फक्त पॉवर असल्याची पॉवर बटणी आहे, त्याच्यामुळे तसं काही इश्यू येत नाही. ऑनलाईन टेम्पेज मी असं म्हटलं तर सेलसाठी असेल तर दे हॅव सम कन्सर्न ऍक्च्युली, तिथं मग नाही चालत ते. तर परचेसला काही इश्यू नाही, परचेसला फक्त तुमचं ऍक्सेप्टन्स असतं वगैरे, सगळं नाव वगैरे त्यांचं येतं ना, तर त्यामुळे तसा काही इश्यू येत नाही. आणि फक्त परचेस, त्याच्यामुळे सेलचा आपला पॉवर नाही देत त्याच्यामुळे, फक्त परचेस. त्याचा ड्राफ्ट मी त्यांना पाठवली, तुम्हाला पण कॉपी करेन त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात नाही पाठवायचं त्याच्यामध्ये, तो त्याच्याकडनं मला येतोय. आला की मी आज किंवा उद्या सकाळी पाठवून देईन.